नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भारतीय लोकशाहीतला काळा कालखंड अर्थात आणीबाणीच्या घोषणेला 50 वर्ष पूर्ण. शक्तीपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. प्रकल्प आखणी तसंच भूसंपादनासाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद. छत्रपती संभाजीनगर इथं MD पावडरचा सुमारे 2.5 किलो साठा जप्त. संत एकनाथ महाराजांची पालखी गारमाथ्याचा खडतर डोंगर पार करून पंढरीकडे मार्गस्थ. आणि भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याला ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. भारतीय लोकशाहीतल्या काळ्या कालखंडाची अर्थात आणीबाणीची घोषणा होण्याला आज 50 वर्ष होत आहेत. 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करत असल्याचं जाहीर केलं होतं. आणीबाणीच्या काळात अमानवी वेदना सहन करणाऱ्या सर्वांचं स्मरण करण्यासाठी गेल्या वर्षापासून संविधान हत्या दिवस पाळला जातो. या संदर्भातला हा संक्षिप्त आढावा.
आणीबाणीच्या काळात नागरी स्वातंत्र्याचं खच्चीकरण करून प्रसार माध्यमांवर निर्बंध लादण्यात आले. टीकाकार वृत्तपत्रांच्या जाहिराती रोखून सरकारनं त्यांची गळचेपी केली. पत्रकारांना आपली वृत्तपत्र बंद करायला लावून तुरुंगात डांबण्यात आलं. या काळात सत्तेचं केंद्रीकरण झालं आणि जयप्रकाश नारायण, लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई, मधु दंडवते यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांना अटक झाली. सरकारच्या या कारवाईवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. या विरोधातली आंदोलनं दडपण्यासाठी लोकांना आरोपाशिवाय ताब्यात घेण्यात आलं आणि बेकायदेशीरपणे विविध कलमं लावण्यात आली. मिसा अर्थात अंतर्गत सुरक्षा देखभाल कायदा त्यावेळी चर्चेत आला. या सर्व कारवायांमुळे आणीबाणीचा काळ हा स्वतंत्र भारतातला सर्वाधिक काळा काळ ठरला. मन की बात या आकाशवाणीवरच्या आपल्या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आणीबाणीची घोषणा भारतीय लोकशाहीवरील काळा डाग असल्याची भावना व्यक्त केली होती.
25 जून की वो रात देश की आत्मा को कुचल दिया गया था. भारत में लोकतंत्र संविधान के पन्नों से पैदा नहीं हुआ है. भारत में लोकतंत्र सदियों से हमारी आत्मा, इस आत्मा को कुचल दिया गया, देश के मीडिया को दबोच दिया गया.
आणीबाणीच्या काळात अनेक राजकीय चळवळी झाल्या, ज्यामध्ये गुजरातमधलं नवनिर्माण आंदोलन, बिहारमधलं जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वात झालेला रेल्वेचा संप यांचा प्रामुख्यानं उल्लेख केला जातो. हातकड्या आणि बेड्या घातलेला हात उंचावलेलं फर्नांडिस यांचं छायाचित्र आणीबाणीच्या काळातल्या सर्वाधिक प्रसिद्ध छायाचित्रांपैकी एक आहे.
आणीबाणी म्हणजे बहुपक्षीय लोकशाहीला एका व्यक्तीच्या हुकुमशाहीत बदलण्याचं कारस्थान असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. काल दिल्लीत यासंदर्भातल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. ते म्हणाले,
आपातकाल क्या था इसकी व्याख्या कोई एक वाक्य में नहीं हो सकती. मूल स्वभाव जिस देश का लोकतांत्रिक है, ये लोकतांत्रिक देश की मल्टी पार्टी डेमोक्रेसी को व्यक्ति के तानाशाही में बदलने का षड्यंत्र का नाम है आपातकाल, जिसका उस वक्त अनेक लोगों ने पुरजोर विरोध किया, व्यक्तिगत नुकसान उठाकर भी विरोध किया.
आणीबाणीच्या काळातल्या तुरुंगवासाच्या काळ्या आठवणी आजही अनेक कार्यकर्त्यांच्या मनात ताज्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीड जिल्ह्याचे तत्कालीन कार्यवाह प्राध्यापक शरद हेबाळकर यांनी आपल्या या आठवणींना उजाळा दिला.
आणीबाणी संपून सुटेपर्यंत म्हणजे 1977 वर्षप्रती पहिलेपर्यंत 20 मार्च पर्यंत जेव्हा जनता पक्षानं इलेक्शन जिंकली आणि मग आणीबाणी उठवली गेली त्यावेळेपर्यंत सगळेजण आम्ही साधारण 20 महिने नाशिक रोड जेलमध्ये होतो. एका अर्थानं तर तो काळा कालखंड होता, सगळं वर्णन करणं शक्य नाही. पण स्वयंसेवक नेहमीप्रमाणे जसा एखादं संकट उचलून घेतो तसं तिथल्या सर्वांनी जणू काही एक शास्त्रीय खर्चानं आता शिबिरात आपण सामील झालोय अशा मानसिकतेतून सगळ्या संकटांना तिथं तोंड दिलं. एक अनुशासनबद्ध असं संघटन जेलच्या अंतर्गतच उभं राहिलं आणि त्यातून हा सगळा कालखंड हा एका अर्थानं सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्या आयुष्यभरची एक शिदोरी आणि सामर्थ्य आत्मविश्वास देणारी अशा पद्धतीचा या कालखंडातलं जीवन होतं.
आणीबाणी काळातल्या मराठवाड्यातल्या मान्यवरांनी जागवलेल्या आठवणी आपण आज सकाळी 10:45 आमच्या केंद्रावरून सादर होणाऱ्या प्रासंगिक या सदरात ऐकू शकता. दरम्यान आणीबाणीच्या या काळात मानवाधिकारांसाठीच्या लढ्यात प्राण अर्पण करणाऱ्या सर्वांना आज आदरांजली वाहण्यात येणार आहे. आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या कार्यकर्त्यांना आज शासनाकडून सन्मानपत्र देऊन गौरवलं जाणार आहे. राज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार काल जाहीर झाले. 1,00,000 रुपये मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे. गेल्या 3 वर्षांसाठीचे विविध पत्रकारिता पुरस्कारही काल जाहीर झाले. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. शक्तीपीठ महामार्गाला काल मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाच्या आखणी आणि भूसंपादनासाठी 20,000 कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या बैठकीत इतरही अनेक निर्णय घेण्यात आले.
महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेअंतर्गत हडको संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या 2,000 कोटी रुपयांच्या कर्जाला शासन हमी देण्याचा तसंच त्यापोटीचं हमी शुल्क माफ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठीच्या 822,22,00,000 रुपयांच्या मागणीचाही समावेश आहे. आदिवासी शासकीय वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता आणि आहार भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने या बैठकीत घेतला. दरम्यान मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प 2 अंतर्गत 1,071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प राज्यात लवकरच कार्यान्वित होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पामुळे राज्यातल्या 3,00,000 शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं पोलिसांच्या अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकानं सुमारे 2.5 किलो एमडी पावडरचा साठा जप्त केला आहे. वाळूज परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी 2 मालवाहू वाहनांसह एकूण 1,43,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत 3 जणांना अटक केली आहे. संत एकनाथ महाराजांच्या पालखीनं बीड जिल्ह्यात सर्वात खडतर म्हणून ओळखला जाणारा गार माथ्याचा डोंगर कार पार केला. हटकरवाडी इथल्या ग्रामस्थांनी पालखीचं तोफांची सलामी देत स्वागत केलं. हा टप्पा पार करून देण्यासाठी हटकरवाडीचे युवक दरवर्षीप्रमाणे मुंबईतून आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान आषाढी वारीसाठी लातूर जिल्ह्यातून पंढरपूरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांना येत्या 10 जुलैपर्यंत पथकरातून सूट देण्यात येणार आहे. त्यासाठीचं पथकर सवलत प्रवेश पत्र लातूरच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून घेता येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी गाव पातळीवर पीक कर्जासाठी शिबिरांचं आयोजन करावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. काल बँक अधिकाऱ्याच्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. नीरजनं 85.29 मीटर अंतरावर भाला फेकला. नीरजनं गेल्याच आठवड्यात पॅरिस इथं झालेल्या डायमंड लीग स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवलं होतं. क्रिकेट लीड्स कसोटी क्रिकेट सामना इंग्लंडनं 5 गडी राखून जिंकला आहे. भारतानं दिलेलं 371 धावांचं लक्ष यजमान संघानं 5 गड्यांच्या मोबदल्यात साध्य केलं. इंग्लंडकडून 149 धावा करणारा सलामीवीर बेन डकेटनं सामनावीर पुरस्कार पटकावला. या मालिकेतला दुसरा सामना आता येत्या 2 तारखेपासून खेळवला जाईल. लातूर शहरात गेल्या 2 वर्षांपासून अनधिकृतपणे सुरू असलेल्या नारायण ई टेक्नो स्कूल या शाळेला शिक्षण विभागानं टाळं ठोकलं. शिक्षण विभागाची कोणतीही मान्यता नसतानाही ही शाळा सुरू होती. हिंगोली जिल्हा आणि सत्र न्यायालयात काल आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं. या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हवामान. पुढचे 2 दिवस कोकणासह नंदुरबार जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर नाशिक आणि पुणे जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणातला विसर्ग कमी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकशाहीतल्या काळा कालखंड अर्थात आणीबाणीच्या घोषणेला आज 50 वर्ष पूर्ण. शक्तीपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. प्रकल्प आखणी तसंच भूसंपादनासाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद. छत्रपती संभाजीनगर इथं एमडी पावडरचा सुमारे 2.5 किलो साठा जप्त. संत एकनाथ महाराजांची पालखी गार माथ्याचा खडतर डोंगर पार करून पंढरीकडे मार्गस्थ. आणि भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याला ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत सुवर्णपदक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.